कॉलेजमध्ये गेल्यावर बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं मागितात काही काही मागण्यासाठी.
नवीन पाणी घ्यायचं मग. बेस्ट वे जाताना इकडून काही गोष्टी बनवून घेऊन जायच्या आपल्या, काही गोडवड्या किंवा काही मोहनथाळ किंवा लाडू किंवा काय असं वस्तू घेऊन जायच्या आणि सगळ्यांना द्यायचं मुलांना. किंवा काही गोळ्या लिमलेटच्या गोळ्या आपल्या ज्या योग्य आहेत त्या घ्यायच्या, सगळ्यांना द्यायच्या तिथे. पण शक्यतो तिथे गेल्यानंतर एक भाव असणं आपल्याकडे आवश्यक आहे. दान धर्म केल्याशिवाय तीर्थयात्रा धामयात्रा पूर्ण होत नाही. आणि मागणाऱ्या व्यक्तीनं नाही म्हणणं पण हे एक कठोरताचं लक्षण आहे. आपल्या शक्तीप्रमाणे यथाशक्ती जे काय शक्य आहे ते देत राहिलं पाहिजे धामामध्ये. मी तिथे बघतो मला आश्चर्य वाटेल खूप, तिकडे जवळच राजस्थान आहे. हां, आणि राजस्थानमध्ये सध्या फार गरीब लोक आहेत, खूप गरीब लोक आहेत. आणि कधीकधी कुठच्या कुठच्या सणामध्ये हजारोच्या संख्येने तिकडे जी गरीब माणसं येतात. पण तुम्ही बघाल ना त्यांना बरोबर बघाल तर प्रत्येक आई आपल्या मुलाच्या हातामध्ये 10 पैसे 25 पैसे देते आणि मुलाकडून तिकडे टाकवते. म्हणजे काय सांगते त्या आईला, आपल्या मुलाला काय सांगते की धाम में आने के बाद में देना होता है, देना जरूरी है. ही एक मोठी जी हे जे मूल्य आहे, व्हॅल्यू जी आहे, ते राजस्थानी बायका आपल्या मुलाला शिकवतात. त्यांच्याकडे असं पैसे नसतात, 10 पैसे देंगे अपने बालक को, बोलेंगे डाल बेटा, चार बच्चे डालेंगे चारांना, लेकिन डालेंगे जरूर. तसं आपण हे पण शिकायला पाहिजे की आपण धामामध्ये जाऊन कंजूशी करू नये. धाम हे दान देण्याकरता आहे आणि दान प्रवृत्ती आपल्याला जोपासणं फार आवश्यक आहे. पण यथाशक्ती आपल्याला जर जास्त नसेल तर 1 रुपया द्या, 2 रुपये द्या, 5 रुपये द्या, 10 रुपये द्या. 10 रुपयाचं बंडल घेऊन जा आणि ते हळूहळू ते रोजरोज खडोखर घेऊन जा आणि देत राहा लोकांना 5-5 रुपये 10-10 रुपये. परंतु न देणं हे आपल्याकरता हानिकारक आहे, आपलं हृदय आणखीन संकुचित होणार, संकुचित. वेन वी से नो दॅट मीन्स आय एम हार्ड हार्टेड अँड आय एम नॅरो माइंडेड. हां, संकुचित मनोवृत्ती. पण तुम्हाला जी काय शक्यता आहे 1 रुपया 2 रुपये 5 रुपये द्यावं. ते म्हणतील क्या मैया 2 रुपया दे रही हो, बंबई से आ रही हो. तर म्हणायचं जी क्षमता आहे ती दिलेली आहे, ते गोट बनवून घ्यावं, हात जोडावेत, पण द्यावं जरूर. आणि काय प्रश्न आहे, नंदगाव बसस्थानामध्ये खूप पंडा लोक त्रास देतात, त्यांना पण हात जोडून 10 रुपये द्यायचे. तुम्हाला खूप सेवा घालतील, निमूटपणे ऐकायचं. ते तुमचं जे काय मागचं काय असेल ना हिशोब हिशाब वगैरे ते पूर्ण होत असतो. तुम्ही काय कोणाला शिवाय दिले असतील परी मागे जन्मामध्ये, कधी कोणाकोणाला का वाईट बोललं असेल त्याचं भरपाई तिकडे होते. ते मानून गोड मानून स्वीकार करायचं आणि गपचूप बसायचं, त्यांना उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला राग येईल, तुमचा इगो दुखावला जाईल. अरे मी मुंबईतला अमुक तमुक आहे, XYZ आहे, हा काय समजतो गावचा पुढारी पुजारी असं मला वाटेल. पण तिकडे शिव्या खाणं हे आपलं कर्तव्य आहे हे समजून तिकडे शिव्या खायच्या, निमूटपणे मान खाली करायचं आणि निघून जायचं. आणि आपल्याला जे काय शक्य आहे ते द्यायचं त्यांना. बस मागे 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 तुम्हाला शिव्या देते येतील तुमच्या, पण निर्विकार चेहरा करून भगवत ध्यान करत तिकडून निघून जायचं शांतपणे. हे आपल्या इगो करता ही वृंदावन यात्रा फार मोठी कसोटीची यात्रा आहे. पदोपदी तुमच्या इगोची परीक्षा केली जाईल, पण आपण मानसिक तयारी करून जायचं पूर्णपणे, आपली यात्रा सफल होणार. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोवर्धनावरून येताना एक खडा पण आणता कामा नाही हे ध्यानात ठेवायचं. माती आणली ती करायची फिल्टर, त्यात जे खडे निघतील ते परत टाकायचे आणि फक्त माती घेऊन यायची हे ध्यानात ठेवायचं. गोवर्धनावरून येताना कुठचाही खडा आणणं शिला आणणं हा मोठा अपराध आहे हे ध्यानात ठेवायचं. तिकडचा शिला तिकडचे खडे संत गुरु किंवा ब्रजवासी यांच्याकडून भेट म्हणून प्राप्त झाल्याशिवाय आणण्याचा भक्तांना अधिकार नाही, तो एक मोठा अपराध आहे. तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये फार मोठा घटस्फोट, फार मोठा ज्वालामुखी होऊ शकते त्याच्यामुळे, ध्यानात ठेवायचं. त्यामुळे गंमत म्हणून एखादा दगड तिकडा उकडून घेऊन येऊ नका. वृंदावनाची माती घेऊन या, बरसानाची माती घेऊन या, पण गोवर्धनच्या आसपास कुठेही माती घेताना ती फिल्टर करायची कापडामध्ये, आणि फक्त माती घेऊन यायची बस. आणायची असेल तर ठीक आहे. हरे कृष्ण. आणि काय प्रश्न कोणाचे आहेत का? एनी क्वेश्चन? थँक्यू व्हेरी मच. हरी बोल.